मेटावर्स म्हणजे काय? मागच्या वेळी आपण वेब 3.0 बद्दल ऐकले. वेब 3.0 चा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मेटावर्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हर्च्युअल रियालिटी यांचा पूर्णपणे वापर करून बनते ते म्हणजे मेटावर्स. संपूर्णपणे आभासी आणि डिजिटल जग, पण ते इतके हुबेहूब ज्यामुळे असा प्रश्न पडेल की खरे जग चांगले की आभासी जग. नक्की काय आहे मेटावर्स? मेटावर्स हा AI आणि VR यांच्या मदतीने गाठलेला वेब 3.0 चा फार मोठा टप्पा आहे. मित्रांसोबत स्मार्टफोनवर व्हिडिओ कॉल करण्याऐवजी जर ते मित्र खरोखर मोबाईलमधून बाहेर आले तर ऑफिसची मीटिंग घरबसल्या करता करता तुमचा एक भाग ऑफिसमध्ये असला तर बेडरूममध्ये बसून स्टेडियममध्ये बसण्याचा अनुभव घेता आला तर हे सर्व शक्य आहे मेटावर्समध्ये. मेटावर्समध्ये अनेक आभासी विश्व तयार केले जात आहेत. तुम्ही स्वतः त्यात जाऊ शकता एका अवताराच्या स्वरूपात. ते तुमचे एक 3D मॉडेल असेल, अगदी हुबेहूब. ते तुमचे मॉडेल या डिजिटल जगात कुठेही जाऊ शकते, तेही एका क्लिकवर. बटन दाबले की तुम्ही गोव्याला, एका बटन क्लिकवरती तुम्ही हिमालयात, एका क्लिकवर तुम्ही अमेरिकेत, तर एका क्लिकवर तुम्ही अगदी चंद्रावरसुद्धा जाऊ शकाल. मेटावर्समध्ये नक्की काय काय करता येईल? मेटावर्समध्ये ते सर्व कामे करता येतील जे तुम्ही खऱ्या आयुष्यात करता. शिक्षण, ऑफिसची कामे, मीटिंग, खेळ, फिरणे, भेटणे, बोलणे, अगदी सर्वच. मेटावर्समध्ये तुम्ही सर्व गोष्टी करू शकता ज्या तुम्ही खऱ्या आयुष्यात करू शकत नाही. एका क्लिकवर तुम्ही अमेरिकेत जाऊ शकता, एका क्लिकवर तुमचे अवतार कपडे बदलू शकता, हव्या त्या ठिकाणी मीटिंग करू शकता. खऱ्या आयुष्यात अनेक खेळ तुम्ही कदाचित खेळू शकत नाही, पण मेटावर्समध्ये तुम्ही कोणताही खेळ आणि कितीही वेळ खेळू शकता आणि साहजिकच तुमचे शरीर दमणार नाही. घरात बसून तुम्ही प्रात्यक्षिक करू शकता, शाळा कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. या सर्व ठिकाणी तुमचा अवतार म्हणजे 3D मॉडेल जाणार. तुम्ही घरात बसून जे बोलाल, जे कराल, तेच तुमचा अवतार त्या ठिकाणी करेल. तुमचे मित्र, नातेवाईक आणि इतर लोकही याच पद्धतीने त्यांचे 3D अवतार पाठवतील. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर ही एक प्रकारची गेम आहे ज्यात तुम्ही शून्यातून तुमचे डिजिटल आयुष्य सुरू करू शकता आणि पुढे जाऊ शकता. पैसे मिळवता येतील, मजा करता येईल, शिकता येईल, सर्व काही करता येईल आणि काहीही शारीरिक इजा होण्याची, आजारी पडण्याची किंवा मरण्याची भीती नसेल. मेटावर्समध्ये जाण्यासाठी काय काय आवश्यक आहे? मेटावर्समध्ये जाण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे फक्त चांगलं स्पीड असलेलं इंटरनेट, बस. स्मार्टफोन, कॉम्प्युटर, VR ग्लासेस, AR हेडसेट इत्यादी गोष्टी गरजेनुसार लागतीलच. मेटावर्सचे फायदे. मेटावर्समुळे अनेक नवीन व्यवसाय यात येऊ लागले आहेत, त्यामुळे मेटावर्समध्ये अनेक नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. अगदी इंजिनियर, फॅशन डिझायनरपासून चप्पल विकणाऱ्यापर्यंत सर्वांनाच येथे नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. ते कसे बघूया. आता तो तुमचा अवतार म्हणजे 3D मॉडेल असेल, त्याला जर तुम्हाला नवीन कपडे घ्यायचे असतील किंवा दाखवायचे असतील तर तुम्हाला ते मेटावर्समध्येच विकत घ्यावे लागतील. मेटावर्समध्ये जे फॅशन डिझायनर्स कपडे बनवतील त्यांच्याकडून तुम्ही ते कपडे विकत घेऊ शकता, त्यामुळे त्यांनाही उत्पन्न मिळेल. तसेच तुम्हाला जर एखादे घर घ्यायचे असेल, एखादी जागा घ्यायची असेल, एखादी गाडी घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल आणि तोही मेटावर्समध्येच. मेटावर्समध्ये सर्वांचेच फक्त अवतार जात आहेत, त्यामुळे कोणीही कोणाला शारीरिक इजा पोचवू शकत नाही. गुन्हेगारी तशी कमी असेल असा अंदाज वर्तवला जातोय. सर्वच व्यवहार हे आभासी चलनाद्वारे होतील, त्यामुळे चोरी, दरोडा इत्यादी गोष्टी मेटावर्समध्ये नसतील. मेटावर्समध्ये तोटे कोणते आहेत? मेटावर्समध्ये तोटे तसे सध्या कमी आहेत. हॅकिंग आणि मेटावर्सचे कमी ज्ञान यामुळे थोडी अडचण येऊ शकते. सर्वच गोष्टी आणि माणसे ही निनावी असल्याने ट्रॅक ठेवणे अवघड आहे. पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन यंत्रणा अशी कुठलीही सुविधा सध्या तरी मेटावर्समध्ये नाही. मेटावर्स आणि त्यासंबंधित अनेक व्यवसायांमध्ये अनेक कंपन्या सध्या गुंतवणूक करत आहेत. या आभासी जगात अनेक नवीन गोष्टी येत आहेत आणि येणार आहेत. कदाचित आपले भविष्य मेटावर्समध्येच आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत या मेटावर्समध्ये तुम्हाला कसे जाता येईल, तिथे कसे पैसे मिळवता येतील आणि सर्व गोष्टी सध्या तरी फुकटात कशा करता येतील. धन्यवाद.